येशूने सर्व ख्रिस्ती व्यक्तींना अद्भुत वार्ता सांगण्यासाठी व पापापासून आणि नरकापासून इतरांना वाचवण्यासाठी सांगितले. विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती ही आज्ञा पालन करीत आहेत असे दिसते आणि येशूविषयी इतरांना सांगत आहे. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा मदत करेल. तुम्हाला ह्या चित्रमय पुस्तकातून जो अनुभव आला तो तुम्ही इतरांना विदित करून सांगू शकता.